अस्य श्री भगवदादित्य स्तोत्र महामंत्रस्य अगस्त्य ऋषि अनुष्टुप छंदः सूर्यनारायणो देवता सूं बीजं यं शक्तिः मम कीलकं मम आदित्य प्रसाद सिद्ध्यर्थे जपे विनियोगः आदित्याय अंगुष्ठाभ्यां नमः अरुणाय तर्जनेभ्यां नमः दिवाकराय मध्यमाभ्यां नमः प्रभाकराय अनामिकाभ्यां नमः सहस्रकिरणाय कनिष्ठिकाभ्यां नमः मार्तांडाय करतलकरपृष्ठाभ्यां नमः एवं हृदयादिन्यासः भूर्भुवः सुवरोमिति दिग्बन्धः
ध्यायेत् सूर्यमनन्तकोटिकिरणं तेजोमयं भास्करम् भक्तानामभयप्रदं दिनकरं ज्योतिर्मयं शङ्करम् आदित्यं जगदीशमच्युतमजं त्रैलोक्यचूडामणिम् भक्ताभीष्टवरप्रदं दिनमणिं मार्ताण्डमाद्यं शुभम् भक्ताभीष्टवरप्रदं दिनमणिं मार्ताण्डम् आद्यं शुभम् संसार भयनाशनः ब्रह्मस्वरूपबुधये मध्याग्ने तु महेश्वरः हस्तकाले स्वयं विष्णुः त्रयी मूर्तिर्दिवाकरः हस्तकाले स्वयं विष्णुः त्रयी मूर्तिर्दिवाकरः एकचक्ररथो यस्य दिव्य कनकभूषितः सोऽयं भवतु नः प्रीतः पद्महस्तु दिवाकरः पद्महस्तः परं ज्योतिः परेशाय नमो नमः अण्डयो निर्महासाक्षी आदित्याय नमो नमः अण्डयो निर्महासाक्षी आदित्याय नमो Love. ನಂದನ ದೇವೇಶ ಆದಿತ್ಯಾಯ ನಮೋ ನಮಃ ಧರ್ಮಮೂರ್ತಿರ್ದಯಾಮೂರ್ತಿ ಸತ್ವಮೂರ್ತಿರ್ನಮೋ ನಮಃ ಸಕಲೇಶಾಯ ಸೂರ್ಯಾಯ ಶಾಂತೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕ್ಷಯಾಪಸ್ಮಾರ ಗುಲ್ಮಾದಿ ದುರ್ದೋಷ ವ್ಯಾಧಿನಾಶನಂ ಕ್ಷಯಾಪಸ್ಮಾರ ಗುಲ್ಮಾದಿ ದುರ್ದೋಷ ವ್ಯಾಧಿನಾಶನಂ ಸಂಪತ್ಕರಂ ಚೈವ ಸರ್ವಾಭೀಷ್ಟ ಪ್ರದಾಯಕಂ ಸರ್ವ ಸಂಪತ್ಕರಂ ಚೈವ ಸರ್ವಾಭೀಷ್ಟ ಪ್ರದಾಯಕಂ ಇತಿ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯನಾ